chinimandi.com पॉडकास्ट।
उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांना उसाची थक बाकी द्या, जितीन प्रसाद। कोविड-19 आर्थिक परिणामांपासून समाजातील दुर्बल घटकांना वाचवण्यासाठी केंद्राने गुरुवारी मदत पॅकेज जाहीर केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना उसाची थकबाकी तातडीने देण्याची मागणी केली। कोरोना व्हायरस रुग्ण कनिका कपूर पाहुणे म्हणून आलेल्या पार्टीमध्ये हजर असणाऱ्या प्रसाद यांना शाहजहानपूर येथील आपल्या वडिलोपार्जित निवासस्थानी घरी वेगळं ठेवलं आहे। त्यांनी ट्विट केलं आहे की यूपी सरकारनं शेतकऱ्यांना थकबाकी द्यावी। जेव्हा कोरोना महामारीच्या विरोधात देश लढा देत आहे तेव्हा कारखानदारांना हजारो कोटी रुपयांची शेतकऱ्यांची थकबाकी असून सरकारनं मालकांना लवकरात लवकर थकबाकी भरण्याचा आदेश द्यावा असंही त्यांनी सांगितलं।